श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 39वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। धन्य धन्य शिर्डी स्थान, धन्य द्वारका माई भुवन, जेथे श्री साई पुण्य पावन, आनिर्वाण वावरले। धन्य धन्य शिर्डी ते जन, जया लागी इतुक्या लांबून, जेणे कवण्याही त्याचे निझाला अति पावन, त्याचे नितीर्थपण दयाला। त्या शिर्डीच्या बायाही धन्य, धन्य त्यांची श्रद्धा अनन्य, नाता दळिता कांडिता धान्य, गाती असामान्य साई ते। धन्य ऐकतातयातील काही अनुत्तम, होतसे उपरम मनास। मनोनिया श्रोतया प्रती यथा काळे कथानुसंगती, भावयातयांची जिज्ञासा तृप्ती, देईन विश्रांतीदायक ती। साई निजाम शाहीत प्रकट, आम्रतळी मार्गानिकट, धूप खेड्याचे वऱ्हाडा सकट, शिर्डी सहवचट पातले। या खेड्यातील पुण्यवान, सांद पाटील नामाभिधान, तया आरंभी जडले हे निधान, इतरा दर्शन त्याचे नी। कैसी तयाची घोडी हरवली, कैसी साईची गाठी पडली, कैसी तयांनी चिली मपाजिली, घोडी त्या दिधली बिळवून। चांद भाईचे कुटुंबाचा भाचा एक होता लग्नाचा, वधूचा योग जुळला शिर्डीचा, वऱ्हाड वधूच्या गावी ये। ये विषयीची साध्यंत कथा पूर्वीच कथिली से श्रोतया करिता, तथापि स्मरली प्रसंगोपात्तता, नको पुनरुक्तता तयाची। चांद पाटील केवळ निमित्त, भक्तोद्धाराची चिंता अत्यंत, म्हणून साई हा अवतार धरीत, स्वयेच कियेत शिर्डीत। जडमूढहीन दीन, व्रत तप संस्कार विहीन, साळे भोळे भावार्थी जन, ಕೋಣ ಸಾಯಿ ನಿಣ ಉತ್ತರಿತ ಅಷ್ಟಾದಶ ವರ್ಷಾತೇವಯ ತೇಥುನಿಯೇ ಕಾಂತಾಚೀ ಸವಯ ರಾತ್ರಿ ಕುಠೇಹಿ ಪಡಾವೆ ನಿರ್ಭಯ ಸರ್ವತ್ರ ಈಶ್ವರಮಯ ಜಾಸಿ ಹೋತಾ ಜೇಥೆ ಪೂರ್ವೀ ಖಡ್ಡಾ ಅವಘ್ಯಾ ಗಾವಚಾ जो उकिरडा दिवसा फिरावे सहू कडा रात्री पहुडावे ते स्थानी ऐसी गेली वर्षे बहुसाल आला खड्ड्याचा उदय काळ उठला सभोवती वाडा विशाळ या दीन दयाळा साईचा अंती त्याच खड्ड्याचा गाभारा झाला विसावा साई शरीरा तेथेच त्यांना अक्षय थारा झाला उभारा समाधीचा तोच प्रणत वत्सल साई समर्थ दुस्तर भवार्णव संतरणार्थ ही निज चरित्र नौका यथार्थ भक्त जन हितार्थ निर्मित से की ही भवन दी महादुस्तर अंध पंगुहा भक्त परिवार दयालागी कळवळा फार पावेल पैल पार कैसेनी सर्व आवश्यक भवतरण तदर्थ भावे शुद्धांतःकरण चित्त शुद्धि मुख्य साधन भगवत भजन त्यामूळ श्रवणासारखी नाही भक्ती श्रवणे सहज गुरुपदासक्ती उपजे निर्मळ शुद्धमती जेथुनी उत्पत्ती परमार्था या साईच्या अगणित कथा गाता गाता होईल गाथा तरीही संकलित वानू जाता नावर विस्तृतता अनावर जो जो श्रोत या श्रवणी चाड तो वाढ निवेदनी आवड पुरवूनी घेऊ परस्पर कोड साधू की जोड निज हिताची साईच येथील कर्णधार दृढ अवधान हाची उतार कथा श्रवणी श्रद्धा आदर त्या पैल पार अविलंबे गताध्यायी निरूपण जाहले संक्षेपे हंडीचे वर्णन दत्त भक्ती दृढीकरण भक्त संतर्पण नैवेद्ये प्रत्येक अध्याय संपवितानं पुढील अध्याय विषय सूचना होत गेली ऐसी रचना समस्ताना अवगत हे परिसंपता गताध्याय नवती पुढील कथेची सय साई आठवुनी देतील जो विषय तोची की आख्येय होईल ऐसे जे होते स्पष्ट कथिले तैसेची साई कृपे जे आठवले तेची की श्रोतया लागी वहिले सादर केले ये ठाई तरी आता श्रोतया प्रार्थना दूर सारुनिया व्यवधाना शांत चित्ते द्या अवधाना होईल मना आनंद एकदा चांदोर कर सत्य बैसुनिया मशीदीत हसता चरण संवाहन करीत गीता ही गुण गुणत मुखाने भगवद गीता चतुर्थाध्याय जिभेस लावून दिधला व्यवसाय हस्ते चे पीत साईचे पाय पहा नवल काय वर्तले भूत भविष्य वर्तमान साई समर्था सर्व ज्ञान नाना सगीतार्थ समजावून द्यावा हे मन जाहले ज्ञान कर्म संन्यासन ब्रह्मार्पण योगाध्यायाचे पठण नानांची ती अस्पष्ट गुणगुण केली की कारण प्रश्नास सर्वं कर्माखिलं पार्थ होय ज्ञानी परिसमाप्त संपताः त्रयस्त्रिंशत तद्विद्धि प्रणिपात चालला हा जो श्लोक चवतीसावा येथेच पाठास आला विसावा बाबांच्या चित्ती प्रश्न पुसावा निज बोध ठसावा नानांस म्हणती नाना काय गुण गुणसी म्हण रे स्पष्ट हळू जे म्हणसी येऊ दे की ऐकू मजसी पुट पुट सी जे गालात म्हण म्हणता आज्ञा प्रमाण श्लोक म्हटला चारी चरण बाबा पुसती अर्थ निवेदन स्पष्टीकरण पूर्वक तव ते नाना अतिविनीत बद्धांजुली होनी मुदित मधुर वचने प्रत्युत्तर देत वदत भगवंत मनोगत आता हा साई नाना संवाद वावया सर्वत्रांना विशद मूळ श्लोक पद प्रपद करू की उद्धृत गीते तुनी कळावया प्रश्नाचे वर्म तैसेच संतांचे मनोधर्म करावा वाटे ऐसा उपक्रम जेणे निर्भ्रम अर्थ हाता आधी गिरवाण भाषा दुर्गम साई सकैसी झाली सुगम आश्चर्य करीती प्रश्न सधर्म ज्ञान हे अगम्य संतांचे कधी अध्ययन केले संस्कृता कधी नकळे वाचिली गीता की तो गीतार्थ हृद्गत ज्ञाता तैसा हो करिता प्रश्नाते श्रोतयांची या समाधान भावी मूळ श्लोकाची कल्पना म्हणोनी अक्षरशः भगवंत वचना वदतो जे विवेचना साह्यभूत तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः हातो गीतेचा मूळ श्लोक भाषानुसार अर्थ देख टीकाकार ही झाले अनेक ते एक वाक्यात्मक समस्त नानाही मोठे बहुश्रुत गीता भाष्य पारंगत कथू लागती पदप ಅನ್ವಯರ್ಥ ಆಣು ನಿಧ್ಯಾನಿ ಅರ್ಥ ನಿವೇದನಿ ಸಾದರ ಮಣತಿ ಗುರುಪದಿ ಪ್ರಣಿಪಾತ ಗುರು ಸೇವೆ ಸಿವಿ ಕೀಜೋ ಜೀವಿತ ಪ್ರಶ್ನಾದಿಕಿ ಆದರವಂತ ಜ್ಞಾನಿ ತ್ಯಾ ಜ್ಞಾನಾರ್ಥ ಉಪದೇಶಿತಿ ಸಾರಾಂಶ ಕೃಷ್ಣ ಕೃಪಾಮೂರ್ತಿ ಅರ್ಜುನಾದೇ ಪ್ರೇಮೇ ವದತಿ ಗುರು ಸೇವಾ ಗುರು ಪ್ರಣತಿ ಜ್ಞಾನ ಸಂವಿತ್ತಿದಾಯಕ ಹಿ ಅರ್ಜುನ ಹೇಳಿ ಮಾರ್ಗೆ ಜಾತ ತತ್ವದರ್ಶಿ ಜ್ಞಾನಿ ತುಜ ಕರಿತಾ ದಾವಿತೀಲ ಜ್ಞಾನಾಚಾರಸ್ತಾ ಬಾಬಾ ಯಾ ಅರ್ಥಾ ಮೀ ಜಾಣೆ ಶಾಂಕರ ಭಾಷ್ಯ ಆನಂದಗಿರಿ ಶಂಕರಾನಂದಿ ವ್ಯಾಖ್ಯಾ ಶ್ರೀಧರಿ ಮಧುಸೂದನ ನೀಲಕಂಠಾಧಾರಿ ಉಪದೇಶ ಪರೀಹಿ ದೇವಾಚಿ ಪ್ರಥಮದೋನ ಚರಣಾಂಸಾರ್ಥ ಮಾನ್ಯ ಕರಿತಿ ಸಾಯಿ ಸಮರ್ಥ ಪರಿ ಉತ್ತರ ಶ್ಲೋಕಾರ್ಧ ಮಥಿತ ಸಾಯಿ ಜ ಕಥಿತ ತೇ ಪರಿಸಾ ಇತರ ಹೀ ಭಕ್ತ ಚಕೋರಗಣ ಸಾಯಿ ಮುಖ ಚಂದ್ರ ಅನುಲಕ್ಷೂನ ಕರಾವಯ ಅಮೃತ ಕಣ ಸೇವನ ಆಪಸರುನಿ ಆಸ್ಥಿತ ಮಣತಿ ನಾನಾ ತೃತೀಯ ಚರಣ ಪುನಶ್ಚ ಲಕ್ಷಾತ ಘೇಯೀ ಪೂರ್ಣ ಜ್ಞಾನ ಶಬ್ದ ಮಾಗೀಲ ಚಾಣ ಅವಗ್ರಹ ಆಣ ಅರ್ಥಾಸ ಹೇಮಿಕಾಯ ವದೇ ವಿಪರೀತ ಅರ್ಥಾಚಾಕಾಯ ಕರಿತೋ ಅನರ್ಥ ಅಸತ್ಯಕಾಯ ಪೂರ್ವೀಲ ಭಾಷ್ಯಾರ್ಥ ಐಸೆ ಹಿ ನಿರರ್ಥ ನಾಮಾನಿ ಜ್ಞಾನಿಯಾಣಿ ತತ್ವದರ್ಶಿ ಜ್ಞಾನ ಉಪದೇಶಿತಿ ಐಸೆ ಜೆ ಮಣಸಿ ತೇಥೆ ಅಜ್ಞಾನ ಪದ ಜೈ ಘೇಸಿ ಯಥಾರ್ಥ ಘೇಸೀಲ ಪ್ರಬೋಧ ಜ್ಞಾನವೇ ಬೋಲಾಚಾ ವಿಷಯ ಕೈಸೆ ಹೋಯಿಲ ತೇ ಉಪದೇಶ ಮಣೋನಿ ಜ್ಞಾನ ಶಬ್ದಾಚ ವಿಪರ್ಯಯ ಕರಿಮಗ ಪ್ರತ್ಯಯ ಅನುಭವಿ ಪರಿಶೀಲಾ ತುಜಾ ಜ್ಞಾನ ಪದಾರ್ಥ ಅಜ್ಞಾನ ಘೇತಾ ಕಾಯರೇ ವೇತ ಅಜ್ಞಾನ ವಾಣಿಚಾ ವಿಷಯ ಹೋತ ಜ್ಞಾನ ಯಶಪ್ತಾತೀತ ಸ್ವಯೇ ವಾರವೇಷ್ಟಿ ಗರ್ಭಾಸಿ ಅಥವಾ ಮಲ ಆದರ್ಶಾಸಿ ವಿಭೂತಿ ಆಚ್ಛಾದಿ ವನ್ನೀಸಿ ತೈಸೆ ಚ ಜ್ಞಾನಾಸಿ ಅಜ್ಞಾನ ಅಜ್ಞಾನಾನೆ ಆವೃತ ಜ್ಞಾನ ಕೇಳೆಯಾಗೀತಿ ಭಗವಂತೆ ಕಥನ ಏತದರ್ಥ ಹೋತ ಅಜ್ಞಾನ ನಿರಸನ ಸ್ವಭಾವೇ ಜ್ಞಾನ ಪ್ರಕಾಶೆ ಜ್ಞಾನ ಹೇತೋ ಸ್ವತಃ ಸಿದ್ಧ ಶೈವಾಲಾವೃತ ತೋಯಸೆ ಶುದ್ಧ ಹೇ ಶೈವಾಲ ಜೋ ಸಾರೀಲ ಪ್ರಬುದ್ಧ ತೋ ಜಲ ವಿಶುದ್ಧ ಲಾಧೇಲ ಜೈಸೆ ಚಂದ್ರ ಸೂರ್ಯಾಸೆ ಗ್ರಹಣ ತೇ ತೋ ಸರ್ವದಾ ಪ್ರಕಾಶಮಾನ ರಾಹು ಕೇತು ಆಡಯೇವೂನ ಅಮುಸೆ ನಯನ ಅವರೋಧಿತಿ ಚಂದ್ರ ಸೂರ್ಯ ಆತ್ವಾಮುಸೆ ದೃಷ್ಟಿ ಸ ಅವರೋಧ ತೈಸೆ ಜ್ಞಾನ ಅಸೆ ನಿರ್ಬಾಧ ಸ್ವಯಂ ಸಿದ್ಧ ಸ್ವಸ್ಥ स्थानी डोळा करी अवलोकन तयाची देखणी शक्ती ते ज्ञान वरी पडळ वाढे ते अज्ञान तयाचे निरसन आवश्यक ते पडळ अथवा सारा हस्त कौशल्ये दूर सारा देखणी शक्ती प्रकट करा अज्ञान तिमिरा धाडोनी पहा हे सकल दृश्य जात अनिर्वचनीय माया विजृंभित हीच अनादि अविद्या अव्यक्त अज्ञान विलसित तेच ज्ञान ही वस्तू जाणावयाची नव्हेती विषय उपदेशाची प्रणिपात परिप्रश्न सेवा हीची गुरु कृपेची साधने विश्वाचे सत्यत्व महाभ्रम हेचि ज्ञानावरणतम निरसूनि जावे लागे प्रथम प्रज्ञान ब्रह्म प्रकटे तई संसार बीज जे अज्ञान डोळा पडता गुरु कृपांजन उडे मायेचे आवरण उरे ते ज्ञान स्वाभाविक ज्ञान हे तो नव्हे साध्य ते तो आधीच स्वयं सिद्ध हे तो आगम निगम प्रसिद्ध अज्ञान हा विरोध ज्ञानाला देवा भक्ताजे भिन्नपण हेच मूळ अज्ञान विलक्षण तया अज्ञानाचे निरसन होताच पूर्ण ज्ञान पुरे दोरा पोटी सर्पा जनन हे तो शुद्ध स्वरूपा ज्ञान स्वरूप उपदेशे निरसे अज्ञान उरे ते ज्ञान दोराचे पोटी सुवर्ण वरी काट काटा पोटी लखलखाट परितो भावया लागी प्रकट भव्य वाटची आवश्यक माया देहाभिमान अज्ञान म्हणून जे स्वये निरभिमान तयान सुख दुःखाचे भान विरे जई अहंकाराचे स्फुरण तैच अज्ञान निरास स्वस्वरूपाचे अज्ञान तेच मायेचे जन्मस्थान होता गुरु कृपा माया निरसन स्वरूप ज्ञान स्वभावे एका भगवत भक्ती वीण किमर्थ इतर साधनी क्षीण ब्रह्मदेव ही माये अधीन भक्तीत सोडवण तयाही हो का ब्रह्म सदन प्राप्ती भक्ती वाचुनी नाही मुक्ती तेथे ही चुकल्या भगवत भक्ती पडे तो पुनरावृत्तीत तरी भावया माया निरसन उपाय एक भगवत भजन भगवत भक्ता नाही पतन भवबंधन ही नाही तया जन म्हणती माया लटकी पर परितिया है महाचेतकी, ज्ञानिया फसवी घटको घटकी, भक्त नाचवित चुटकी वरी। जेथे ठकती ज्ञान संपन्न, तेथे टिकती भाविक जन, कीते नित्य हरि चरणी प्रपन्न, ज्ञानाभिमान धन ज्ञानी। मनो निभावया माया तरण, धरावे एक सद्गुरु चरण, रिघावे तया अनन्य शरण, भव भय हरण तात्काळ। अवश्य येणार येवो मरण, परीन हरी से पडो विस्मरण, इंद्रिय आश्रम वर्णाचरण, चित्ते हरि चरण चिंतावे। रथ जैसा झुंपल्या हई तैसेच हे शरीर इंद्रियी, मनाचा दृढ प्रग्रही, बुद्धि निग्रही निज हस्ते। मन संकल्प विकल्प भरी, धावे यथेष्ट स्वेच्छा विहारी, बुद्धि त्या निज निश्चय निवारी, लगाम आवरी निज सत्ता। बुद्धि सारिखा कुशल नेता, ऐसा सारथी रथी असता, रथ स्वामींसी काय चिंता, स्वस्थ चित्ता व्यवहरे। देहगत सकल कार्य हे बुद्धि से निज कर्तव्य, ऐसी मनासी लागता सवय, सर्व व्यवसाय हितमय। शब्द स्पर्श रूपादि विषय येणे मार्गे लागल्या इंद्रिय, होईल व्यर्थ शक्तिक्षय, पतन भय पदोपदी। शब्द स्पर्श रूपादिक पंच विषयी जे जे सुख, ते ते अंती सकळ असुख, परम दुःख अज्ञान। शब्द विषया भुले हरिण, अंतीची आपुला प्राण, स्पर्श विषया सेवी वारण, आहे आकर्षण अंकुशे। रूप विषया भुले पतंग, जाळूनी निमे आपुले अंग, मीन भोगी रस विषय भोग, मुके सवेग प्राणास। गंधा लागी होनी गुंग, कमल कोशी पड़े भृंग, एकेका पाई इतुका प्रसंग, पाचांचा संघ भयंकर। ही तो स्थावर जलचर पंखी, ययांची दुस्थिति देखो देखी, ज्ञाते मानव ही विषयोन्मुखी, अज्ञान आणखी ते काय। अज्ञान नाशे विषय विमुख, होता होईल उन्मनी हरिक, जीव ज्ञान स्वरूपोन्मुख, आत्यंतिक सुख लाधेल। चित्ते करा हरि गुरु चिंतन, श्रवणे करा चरित्र श्रवण, मने करा ज्ञानानुसंधान, नामस्मरण जिह्वेने। चरणी हरि गुरु ग्रामागमन, घ्राणी तन्निर्माल्या ग्राणन, हस्ती वंदा तयाचे ಧೃತಾರ್ಜುನ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ರಾಣ ಸೂತವಿ ಆದಿತ್ಯ ನಾನ ವಿನಯ ಸಂಪನ್ನ ಪರಿಸೂನಿ ಗೋಡ ಹೇ ನಿರೂಪಣ ಪಾಯಿ ಘಾಲೂನಿ ಲೋಟಾಂಗಣ ವಂದಿಲೆ ಚರಣ ದೋಹಾತಿ ಮಗತೆ ಶ್ರದ್ಧಾ ನಿಷ್ಠ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕರಿತೀದವಡಾ ಮಮ ಅಜ್ಞಾನ ದಂಡಾ ಮಾಝಿಯ ದುರಭಿಮಾನ ಯಥಾರ್ಥ ಶಾಸನ ಕರೋನಿ ಸಾತ್ವಿಕತೆಚಿ ಹೌಸವರಿವರಿ ವಿಕಲ್ಪ ಖಂಡ ದಾಟೆ ಅಂತರಿ ಅಪಮಾನ ಸಾಹೇನ ಕ್ಷಣಭರಿ ಅಜ್ಞಾನ ತೇತರಿ ಕಾಯ ದುಜೆ ಪೋಟಿ ಪ್ರತಿಷ್ಠೆಚಿ ಉಜರಿ ಧ್ಯಾನಾವಿರ್ಭಾವ ದಾವೀವರಿ ಕಾಮ ಕ್ರೋಧ ಧುಮಸೆ ಭೀತರಿ ಅಜ್ಞಾನ ತೇತರಿ ಕಾಯ ದುಜೆ ಆತೂನಿ ಸಕಳ ಕರ್ಮೆ ನಷ್ಟ ಬಾಹಿರಮಿರವು ಬ್ರಹ್ಮನಿಷ್ಠ ಆಚಾರಹೀನ ವಿಚಾರ ಭ್ರಷ್ಟ ಅಜ್ಞಾನ ಸ್ಪಷ್ಟ ಕಾಯ ತುಜೆ ಬಾಬಾ ಆಪಣ ಕೃಪಾಘನ ಕರೋನಿಯಾ ಕೃಪಾ ಜಲ ಸಿಂಚನ ಕರಾಹ ಅಜ್ಞಾನ ದಾವಾನಲ ಶಮಾನ ಹೋಯಿನ ಮೀ ಧನ್ಯ ಇತ್ತು ಕೇನಿ ನಲಗೆ ಮಜ ಜ್ಞಾನಾಚಿ ಗೋಟಿ ನಿರಸ ಮಾಝಿಯ ಅಜ್ಞಾನ ಕೋಟಿ ಠೇವಾ ಮಜವರಿ ಕೃಪಾ ದೃಷ್ಟಿ ಸುಖ ಸಂತುಷ್ಟಿ ತೇಚಿ ಮಜ ಸಾಯಿ ಸಪ್ರೇಮ ಕರುಣಾಘನ ನಾನಾಂಸ ನಿಮಿತ್ತ ಪುಢೆ ಕರುಣ ತುಂಬಾ ಆಮಾ ಸಕಲ ಲಾಗೂನ ಗೀತಾರ್ಥ ಪ್ರವಚನ ಹೇ ಕೇಳೆ ಗೀತಾ ಭಗವಂತಾಸೆ ವಚನ ಮಣೋನಿ ಹೇ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಶಾಸ್ತ್ರ ಜಾಣ ಕಾಲತ್ರಯೀ ಯಾಸೆ ಪ್ರಮಾಣ ಕಧೀ ಅವಗಣನ ಹೋತಾನಯೇ ಪರಿಯತ್ಯಂತ ವಿಷಯಾಸಕ್ತ ಅಥವಾ ಜೋಖರಾ ಜೀವನ್ಮುಕ್ತ ಯಾದೋಘಾನ್ಸಿಹಿ ನಲಗೆ ಶಾಸ್ತ್ರಾರ್ಥ ಮುಮುಕ್ಷು ಪ್ರೀತ್ಯರ್ಥ ಯಾ ಜನ್ಮ ವಿಷಯಾಪಾಶಿ ದೃಢ ಆಕಳಿಲ ಕಧೀ ಪಾವೇನ ಮೀ ಮುಕ್ತ ತೇಲ ಐಸೆ ವದತಿಯ ಮುಮುಕ್ಷೂಲ ತಾರಾ ಭಯಾಲಾಹಿ ಶಾಸ್ತ್ರೆ ಪಾಹುನಿ ಐಶಾ ನಿಜ ಭಕ್ತಾಲ ಸಂತಾನ್ಸ ಜಿಂಹ ಏತೋ ಕಳವಳ ಕಾಢುನಿ ಕಾಹಿ ನಿಮಿತ್ತಾಲ ಉಪದೇಶ ಅವಲೀಲಾ ಪ್ರಕಟಿತಿ ದೇವಥವಾ ಗುರು ಪಾಹಿ ಭಕ್ತ ಆದೀನ ಸರ್ವಸ್ವಿನಾಹೆ ಭಕ್ತ ಕಲ್ಯಾಣ ಚಿಂತಾವಾಹೆ ಸಾಕಡಿ ಸಾಹೆ ತಯಾಂಚಿ ಆತಾ ಏಕ ದುಜೆ ಲಹಾನ ಕರಿತೊ ಸಾಯಿಚೆ ವೃತ್ತ ಕಥನ ಕೈಸಿ ಏಕಾದ್ಯಾ ಕಾರ್ಯಾಚಿ ಉಠಾವಣ ಕರಿತಾನ ಕಳತ ಪಣ ದಾವಿತಿ ಅಸೋ ಸಾನವಾತೆ ಮೋಠೆ ಖರೆ ಕಾರಣ ಕಧೀಹೀ ನ ಪುಟೆ ಕಾರ್ಯ ಮಾತ್ರ ಹಳು ಹಳು ಪುಟೆ ವಾಚ್ಯತಾನ ಕೋಠೆ ಕೆಮ್ಮಾಯಿ ಸಹಜಗತ್ಯ ಏಕಾದೇಕಾಮ ನಿಘಾವೆ ಕರಾಮ ಉಪಕ್ರಮ ನಮೂಳ ಕಾರಣ ನಿರ್ದೇಶನಾನಾಮ ವರಿವರಿ ಸಂಭ್ರಮ ಆಣಿಕ ಬೋಲೇಲತೋ वर्षे लकाय या रूढमणीचा प्रत्यय विना व्यत्यय साई दे बाबांसारख्या अवतार मूर्ती परोपकारार्थ जगी अवतरती होता इच्छित कार्या समाप्ती अंती अव्यक्ती समरसती आम्हा नठावे मूळ कारण कोठून आलो कोठे प्रयाण किमर्थ आम्ही झालो निर्माण काय की प्रयोजन जन्माचे बरे स्वच्छंदे जन्म कंठला पुढे मृत्यूचा समय आला सकळ इंद्रिय गण विकळ झाला तरीही न सुचला सुविचार कलत्र पुत्र बंधुजननी इष्टमित्रादि सकल स्वजनी देह त्यागिता पाहू नयनी तरीही न मनी सुविचार तैसे नभती संतजन ते तो अत्यंत सावधान अंतकालाचे पूर्ण ज्ञान ठावे निज निर्वाण तयाते देहसे तो अति प्रीती भक्ता लागी देहे झिजती देहावसानी ही देहावस्थिती निज भक्त हिती लाविती देह ठेवावयाचे आधी कोणी आपुली बांधिती समाधी की पुढे निज देहा विश्रांती मिळावी निश्चिती ते स्थानी तैसेच पहा बाबांनी केले परी ते आधी कोणा न कळले समाधी मंदिर बांधवून घेतले अघटित केले तयांनी नागपुरस्थ मोठे धनिक बापू साहेब बुट्टी नामक तया हस्ते हे बाबांचे स्मारक उभविले देख बाबांनी बापू साहेब परम भक्त साई चरणी नित्यानुरक्त आले निज परिवारा सहित राहिले शिर्डीत सेवेस धरुनी साई चरणी हेत नित्यानुवर्ती तेथेच वसत पुढेही तैसेच नित्यांकित राहावे शिर्डीत वाटले घ्यावी एकादी जागा विकत उठमावी एक छोटी इमारत स्वतंत्रपणे वसावे तेत आले की मनात तयांच्या येथे हे पेरिले मूळ बीज त्याचाच वृक्ष हे मंदिर आज दृश्य स्मारक भक्त काज साई महाराज प्रेमाचे कैसा कैसा याचा उभारा झाला उपक्रम कवण्या प्रकारा कैसा आला या आकारा वृत्तांत सारा अवधारा विचार हे कैसे चित्ती दीक्षितांची या माडीवरती बापू साहेब नित्रिस्त स्थिती दृष्टांत देखती मोजेचा तेथेच एका बिछान्यात माधवरावही असता निद्रिस्त त्यासही तोच दृष्टांत परम बापू साहेब स्वप्न देखती बाबा तयाते आज्ञा पिती आपण ही आपुला वाडा निश्चिती देवळा समवेती बांधावा होता क्षणीच हा दृष्टांत बापू साहेब जाहले जागृत आमूल स्वप्न आठवीत आसन स्थित निज शेजे इकडे ऐसे चालले असता माधवराव ऐकिले रडता बुट्टीत यास जागे भा ओरडता निद्रितावस्था मावळली का हो आपण का रडत होता ऐसे माधव रावास पुसता म्हणती श्रींचे प्रेमोद्गार परिसता प्रेमोद्रेकता पावलो बाष्प गदगद चाहला कंठ नयनी वाहिली उत्कट प्रेम नावरे आवरिता उत्कट जाहले परिस्फुट रुदनात येऊनी बाबा माझी या निकट आज्ञा दिधनी मजला स्पष्ट वाडा देऊळ होऊ द्या प्रकट पुरविन अभिष्ट सर्वांचे बापू साहेब अंतरी विस्मित दोघा लागी एकची दृष्टांत मन जाहले संशय रहित कार्यार्थोद्यत निश्चित बुट्टी स्वये गर्भ श्रीमंत वाडा देऊळ बांधू समर्थ माधवरा वस्त एकची दृष्टांत उभयाते परस्परांची स्वप्ने जुळली परमानंदा भरती आली रूपरेखा निश्चित केली योजनानुमोदिली काकांनी असो उदयिक प्रात काळी तिघे ही असता बाबांजवळी बाबा नित्य प्रेम समेळी मुख न्याहाळीत श्यामाचे श्यामावरे देवा हा खेळ काय आहे तुझा अकळ झोपही न घेऊ देसी निश्चळ तेथेही आम्हा ते बरळ विसी तेव्हा बाबा ते परिसुनी हस्त ठेवीत आपुले कानी वदत आम्ही आपुले ठिकाणी म्हणोत कोणी काहीही असो मग ती पूर्वोक्त योजना मांडिली अनुमोदना जाहली तात्काळ बाबांची अनुज्ञा समंदिर सदना बांधावया माधवरावांनी बांधिली कंबर झाला तळ मजला तळघर त्यांचेच हातून झाली विहीर काम हे येथवर पोहोचले लेंडी वरी जात असता अथवा तेथून मागे परतता खिडक्या बाऱ्या दारे बसविता बाबा उत्सुकता अवलोकित वदत करूनी तर्जनी वरी येथे दार येथे बारी येथे पूर्वे सकाढा ग्यालरी शोभा बरी दिसेल पुढे कार्य कारण निमित्ते बापू साहेब जोगांचे सातची एक गाभा राधरिता मुरलीधर स्थापिता येईल कल्पनेचा झाला उदय परी न पुसता बाबांचा मनोदय बुट्टीन आरंभित काहीही कार्य विना गुरुवर्य आज्ञापन हा तो त्यांचा नित्य नेम अनुज्ञा बाबांची हेच वर्म नाही ऐसे एकही कर्म त्या वीण उपक्रम जयाते किमर्थ भावे मध्ये दालन काय आहे त्याचे प्रयोजन दोन्ही कडील भिंती पाळून करावे स्थापन मुरलीधरा दालनाचे भावे देवालय बापू साहेब यांचा मनोदय परिपुसावा बाबांचा आशय असल्यास निसंशय करावे म्हणून बदले माधवरावा आपण बाबांचा विचार घ्यावा मग पुढील आक्रम योजावा रुचेल देवा तैषा परी बाबा फेरीवर असता वाडियाचा सन्निध येता द्वारा निकट स्वारी पावता काय पुसता तशाम राव देवा बापू साहेब वदती दालनाच्या दोन्ही भिंती पाडूनी तेथे स्थापू प्रीती कृष्ण मूर्ती मुरली धरा मध्यभागी चौक साधून करू तेथे सिंहासन वरी मुरलीधर विराजमान शोभायमान दिसेल ऐसे बापू साहेब योजिती परी पाहिजे आपुली अनुमती देऊळ वाडा दोन्ही रीती हा तो हाती होतील ऐकूनही श्यामाची उक्ती बाबा आनंदे बरे म्हणती देऊळ पूर्ण झाली आवरती येऊ की वस्तीस आपणही लावणी वाडियाकडे दृष्टी बाबा करीत मधुर गोष्टी वाडा पुरा झाली या पाठी आपुले साठीच तो लावू तेथेच आपण बोलू चालू तेथेच आपण अवघे खेळू प्रेमे आपापणा कवटाळू भोगू सुकाळू आनंदाचा असो तेव्हा श्री साई प्रत माधवरावजी ऐसे ही पुसत हेची जरी अनुज्ञा निश्चित पायासी मुहूर्त करू की बरी आहे ना देवा वेळ फोडावया आणू ना नारळ पुढे या वाड्याची स्थिती काय होईल नकळे निश्चिती म्हणून खंती उद्भवली इत उत्तर बाबांचे पाय मंदिरास या लागती काय लाखो रुपये जाहले व्यय अंती हा व्यत्यय पातला बाबांनी देह ठेविल्यावर कशास मुरली धर्माघर कशास वाडा अथवा मंदिर दुश्चित्त अंतर बुद्धींचे पुढे कर निघता बाबांची या मुखातून जागले निश्चिंत मन सर्वांचे मग ते पवित्र साई शरीर जागले गाभारी या माझी स्थिर वाडा जागला समाधी मंदिर अगाध चरित्र साईचे धन्य भाग्य त्या जयांची आग्रही स्वसत्तेचे विसावे शरीर श्री साईचे नाम जयांचे अति पावन असो ऐसी ही कथा पावन परिसोनी श्रोते सुख संपन्न हे माड साई नाथांसी शरण सोडी न चरण क्षण भरी घडो त भोग इष्टानिष्ट साई एक राखिता संतुष्ट वर्तता मार्गे यथोपदिष्ट लाधेल अभिष्ट चूक कथा वक्ता आणि वदन जेथे साई तेथे हे माड कोठी लकवण उगाच टोपण नावाचा म्हणून पुढे होईल प्रेरणा तैसीच कथा येईल श्रवणा वेळी होईल जी जी रचना तियेची विवंचना का आज स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते गीता विशिष्ट श्लोकार्थ निवेदनम् तथा समाधि मंदिर निर्माणम् नाम एकोनचत्वारिंशत्तमोऽध्यायः सम्पूर्णः श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्रीसच्चिदानन्दसद्गुरुसाईनाथमहाराज की जय।